नमस्कार, मी तेजल आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते वार्षिकी घडामोडी या सत्रात. आजच्या सत्रात आपण जून 2022 मधील पुरस्कार भाग 2 जाणून घेणार आहोत. आजचा पहिला पुरस्कार राजस्थानमधील एक नवोदित ज्यांनी वाफेचा पुनर्वापर करून बॉयलरमध्ये ऊर्जा वाचवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले अशा सुभाष ओला यांनी अमेझॉन संभव आंतरप्रेनरशिप चॅलेंज 2022 पहिले पारितोषिक जिंकले. त्यांच्या एंटरप्राईजने जीनियस एनर्जी क्रिटिकल इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड ऑफ द स्टार जिंकला. हा वार्षिक पुरस्कार आहे. हे तंत्रज्ञान प्रथम खवा आणि इतर दुधाचे पदार्थ बनवण्यासाठी विकसित करण्यात आले होते. अनुप्रयोगांचा पोर्टफोलिओ नंतर कापड, दूध, अन्न, फार्मा, प्लायवूड, पेपर मिल्स, चामड्याचे उद्योग, रासायनिक उद्योग, गरम पाण्याचे बॉयलर जनरेटर, प्लास्टिक रिसायकल, लॉन्ड्री, हॉस्पिटल इत्यादी यासाठी नंतर वापरण्यात आले. जीनियस एनर्जी क्रिटिकल इनोव्हेशन सरकारद्वारे मान्यता प्राप्त एक स्टार्टअप आहे. भारताचे ते एक नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग DST सरकारच्या स्वायत्त संस्थेद्वारे उष्मायन केले गेले. भारतात विविध उद्योगात ग्राहकांना त्यांच्या ऊर्जेच्या गरजांसाठी त्यांनीच सेवा दिली. यामध्ये खर्च कमी करण्यास मदत झाली आणि पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा झाले. श्री ओला हे आपल्या देशातील सुमारे 2000 उद्योजकांपैकी एक आहेत जे स्टार्टअप ऑफ द इयर पुरस्कारासाठी स्पर्धेत होते. त्यांनी देशभरातील 240 शहरांचे प्रतिनिधित्व केले. सर्व प्रमुख क्षेत्रात आरोग्यसेवा, फिनटेक, ई कॉमर्स, ब्लॉकचेन, एडटेक, ग्राहक उत्पादने आणि उदयोन्मुख टेक, AI ML इत्यादी आणि त्यांसारख्या अनेक क्षेत्रात त्यांच्या कंपनीचा सहभाग होय. पुढील बातमी. भारतातील 10 लाख महिला मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता आशा कामगारांना ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुविधांमध्ये थेट प्रवेश प्रदान करण्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांच्या ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड 2022 सन्मानित करण्यात आल्या. देशातील करोना व्हायरस साथीच्या आजाराला लगाम घालण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न होते. WHO महासंचालक डॉ टेड्रोस अधानोम गेब्रेसस यांनी WHO महासंचालकांच्या ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्डच्या 6 पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली होती. जागतिक आरोग्याच्या प्रगतीसाठी उत्कृष्ट योगदान, प्रादेशिक आरोग्य समस्यांबाबत प्रात्यक्षिक नेतृत्व आणि वचनबद्धतेला त्यांनी हा पुरस्कार दिला. डॉक्टर पॉल फार्मर हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील ग्लोबल हेल्थ आणि सोशल मेडिसिन विभागाचे अध्यक्ष आहेत आणि पार्टनर्स इन हेल्थचे सहसंस्थापक होय. डॉक्टर अहमद हंकीर ब्रिटिश लेबनीज मानसोपचार तज्ज्ञ हे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर मेंटल हेल्थ रिसर्चचे वरिष्ठ रिसर्च फेलो होय. युनायटेड किंगडममधील किंग्स कॉलेज लंडनमधील मानसोपचार विषयातील शैक्षणिक क्लिनिकल ते फेलो आहेत. लुडविला सोफिया ओलिव्हेरा वरेला यांनी सर्व प्रदात्यांसाठी खेळात प्रवेश सुलभ करण्यासाठी तरुण लोकांमधील धोकादायक वर्तनासाठी एक निरोगी पर्याय आणि असंसर्गजन्य रोगांच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी गौरवण्यात आले होते. पुढील पुरस्कार. लेखक आणि पत्रकार वेस्ली मॉर्गन यांनी त्यांच्या लष्करी आणि गुप्तचर लेखनासाठी विल्यम ई कोलबी पुरस्कार 2022 जिंकला. त्यांचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात करण्यात आला. द हार्डेस्ट प्लेस द अमेरिकन मिलिटरी ॲडिक्ट इन अफगाणिस्तानच्या पेच व्हॅली या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. क्लोबी पुरस्कार माजी राजदूत आणि CIA संचालक विल्यम ई कोलबी यांच्या नावाचे $5,000 बक्षीस यामध्ये दिले जाते. लष्करी इतिहास, गुप्तचर ऑपरेशन किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी समजून घेण्याच्या योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. नॉर्थफील्ड वर्मॉन्ट येथील नॉर्विच विद्यापीठाद्वारे क्लोबी पुरस्कार प्रदान केला जातो. क्लोबी पुरस्काराची स्थापना 1999 झाली होती. यानंतरचा पुरस्कार. पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांना महाराणी द क्वीन यांच्याकडून मानद कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार मिळाला. UK इंडिया CEO फोरम भारतचे सह अध्यक्ष म्हणून UK भारत व्यापार संबंधातील सेवांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. 2016 भारत UK CEO फोरमचे सह अध्यक्ष या नात्याने अधिक आर्थिक सहकार्याद्वारे दोनही देशातील मजबूत द्विपक्षीय संबंध करण्यासाठी मदत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. कवी दर्जाची प्रमुख राष्ट्रीय भूमिका, प्रादेशिक घडामोडीत ठळकपणे अग्रगण्य भूमिका, समुदायाची भावना, त्यांच्या क्रियाकलाप क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठित नाविन्यपूर्ण योगदानाबद्दल किंग जॉर्ज पंचम यांनी 1917 या पुरस्काराची स्थापना केली होती. पुढील पुरस्कार कॅमेरून कार्यकर्ती सेसिल एनेजेबेट यांनी जंगलांचे संरक्षण आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे जीवन सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 2022 वांगारी माथाई फॉरेस्ट चॅम्पियन्स अवॉर्ड जिंकला. हा पुरस्कार सेसिल जेबेट यांची ऊर्जा आणि जमीन तसेच जंगलांवरील महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी 3 दशकाहून अधिक काळ यापासून गौरवण्यात येत आहे. शाश्वत वन व्यवस्थापन साध्य करण्यासाठी वन प्रशासन आणि संरक्षणात महिलांचा सहभाग मूलभूत आहे हे त्यांनी सक्रियपणे दाखवून दिले आहे. जेबेट यांनी अथकपणे आपल्या संकल्पनेला चालना दिली, महिलांना वन व्यवस्थापनात सहभागी करून घेतले. वन जमिनी आणि संसाधनांवर समान अधिकार असावेत आणि जंगलांचे अधिक चांगल्या प्रकारे जतन व्हावे, यामुळे संपूर्ण समाजाला फायदा होतो असे त्यांचे म्हणणे आहे. हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अध्यक्षतेखाली वनसहयोगी भागीदारीद्वारे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रजासत्ताकातील सेऊल येथे 15 जागतिक वनीकरण काँग्रेस दरम्यान एका समारंभात प्रदान करण्यात आला. मागील वांगारी माथाई फॉरेस्ट चॅम्पियन पुरस्कार विजेते हे नेपाळी समुदाय वनीकरण चळवळीचे नेते नारायण काझी श्रेष्ठ होते. त्यांना 2012 गौरवण्यात आले होते. त्यानंतर मेक्सिकोन पर्यावरण प्रचारक मार्था इसेबल पार्टी रुईस कोर्जो यांना 2014 गौरवण्यात आले. युगांडाच्या वनीकरण कार्यकर्त्या गेरट्रूड काबूसिम्बी केनेगी यांना 2015 गौरवण्यात आले. तर ब्राझीलच्या मारिया ऍक्टिव्हिस्ट मार्था इजाबेल रिबेरो दा सेल्वा यांना 2017 हा पुरस्कार मिळाला. बुरुंडियन वनीकरण कार्यकर्ता लिओनी दास निंगियप्पा यांना 2019 पुरस्कार देण्यात आला. वळूया पुढील पुरस्कार घडामोडकडे. दक्षिण काश्मीरमधील रेडिओ जॉकी उमर निसार आर जे उमर यांना मुंबई महाराष्ट्र येथे होणाऱ्या वार्षिक रेडिओ फॉर चाइल्ड 2022 या पुरस्कारांमध्ये संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंडकडून सर्वोत्कृष्ट सामग्री पुरस्कार आणि लसीकरण चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बहुग्रामी पुरस्कार विजेते संगीतकार, पर्यावरणवादी आणि युनिसेफ ख्यातनाम समर्थक रिकी केज, ओआयसी युनिसेफ, यूपी डॉक्टर झाफरीन चौधरी संचार आणि वकिली तसेच भागीदार प्रमुख युनिसेफ इंडिया यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. साथीच्या आजारादरम्यान प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठीची जागरूकता आणि अफवांचा प्रतिकार करण्याच्या कामासाठी उमर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रेडिओ फॉर चाइल्डने कोविड-19 महामारी दरम्यान तसेच नियमित लसीकरणासाठी केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल देशभरातील खाजगी FM आणि ऑल इंडिया रेडिओमधील रेडिओ व्यावसायिकांचा सत्कार केला. या रेडिओ व्यावसायिकांनी लोकांमध्ये नियमित लसीकरणाचे महत्व अधोरेखित केले. पुढील पुरस्कार मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या 17 आवृत्तीत डॉ व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात लेखक आणि माहितीपट निर्माते डॉ संजित नार्वेकर यांना त्यांच्या उत्कृष्ट, सखोल, उल्लेखनीय, वैविध्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी संजित नार्वेकर यांना 10 लाख रुपये, सुवर्णशंख आणि प्रशस्तीपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान केला. श्री नार्वेकर हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट इतिहासकार, लेखक, प्रकाशक आणि माहितीपट चित्रपट निर्माते आहेत. त्यांना पत्रकारिता, जनसंपर्क, प्रकाशन आणि चित्रपट निर्मितीत 4 दशकाहून अधिक काळ मीडियाचा अनुभव आहे. श्री नार्वेकर यांनी डॉक्युमेंटरी सिनेमा आणि त्यांच्या साहित्याच्या समृद्धीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले. भूतकाळ, वर्तमान आणि चित्रपटांच्या भविष्यातील आयुष्यभर तसेच उत्कट गुंतून राहून श्री नार्वेकर यांनी अनेक वयोगटातील हृदयांना स्पर्श केला. 1996 सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते असलेले श्री नार्वेकर यांची चित्रपटांच्या इतिहासाबद्दलची आवड सिनेमावरील 20 हून अधिक पुस्तके लिहिण्यात आणि त्यांना संपादित करण्यात दिसून आली आहे. त्यांनी मराठी सिनेमा इन रेस्प्रोस्पेक्टचा सुद्धा समावेश करून घेतला. त्यासाठी त्यांना स्वर्णकमल पुरस्कार मिळाला होता. त्यांना फिल्म्स डिव्हिजनच्या द पायनियर डी व्ही शांताराम या दिग्गज चित्रपट निर्मात्याचा जीवनपट दिग्दर्शित करण्याचे आणि विविध विषयांवर अनेक माहितीपटांचे लेखन आणि दिग्दर्शन करण्याचे श्रेय मिळते. त्यांनी सिनेमावरील लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार ज्युरीसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या निवड समिती आणि ज्युरीवर सुद्धा काम केले आहे. वळूया पुढील पुरस्काराकडे. चित्रपट निर्माते शौनक सेन यांच्या ऑल दॅट ब्रीद या माहितीपटाने कान्स चित्रपट महोत्सव 2022 मधील भारतात एकमेव प्रवेश मिळवला. 2022 ली ओएल डी ओर माहितीपटांसाठी महोत्सवाचा सर्वोच्च पुरस्कार सुद्धा जिंकला. ओएल डी ओर एकाच चित्रपटाला मिळतो. या विनाशाच्या जगात प्रत्येक जीवन किती महत्वाचे आहे, प्रत्येक लहान कृती किती महत्वपूर्ण आहे याची आठवण हा पुरस्कार करून देत असतो. या पुरस्काराचे स्वरूप आहे 5,000 युरो अर्थात 4.16 लाख डॉलर अंदाजे. ओएल डी ओर डॉक्युमेंटरी अवॉर्ड याला गोल्डन आय अवॉर्ड सुद्धा म्हटले जाते. 2015 फ्रेंच भाषिक लेखकांच्या सोसायटी लास्कॅमद्वारे कान फिल्म फेस्टिवलच्या सहकार्याने हा पुरस्कार तयार केला गेला. ऑल दॅट ब्रेथने 2022 सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी पुरस्कार डॉक्युमेंटरी सुद्धा जिंकली होती. HBO US आधारित केबल नेटवर्कने यास विकत घेतले. या वर्षाच्या उत्तरार्धात US रिलीज झाल्यानंतर माहितीपट 2023 HBO आणि स्ट्रीमिंग सेवा HBO मॅक्सच्या प्रदार्पणात असणार आहे. पुढील पुरस्कार कान्स फिल्म फेस्टिवलची 75वी आवृत्ती 9 सदस्यीय ज्युरींनी प्रतिष्ठित महोत्सवात मोठे पुरस्कार देऊन शानदार समारोपात केली. फ्रेंच अभिनेते विन्सेंट लिंडन यांच्या नेतृत्वाखालील 9 सदस्यीय ज्युरीद्वारे पुरस्कारांची निवड करण्यात आली. कान्सच्या ग्रँड लुमियर थिएटरमध्ये समारोप समारंभात ही यादी सादर करण्यात आली. ज्युरीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण या भारतीय चेहऱ्याचा सुद्धा समावेश होता. डॉक्युमेंटरी चित्रपटांसाठी 2 पुरस्कारांचा स्वतंत्र विभाग यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. हे पुरस्कार वेगवेगळ्या ज्युरींद्वारे ठरवले गेले. पाल्मी डी ओर हा पुरस्कार ट्रँगल ऑफ सॅडनेस या रुबेन ऑस्टलँड दिग्दर्शित चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला. ग्रँड प्रिक्स पुरस्कार स्टार्ट्स एट नून या क्लेअर डेनिस आणि लुकास धुंड दिग्दर्शित चित्रपटाला मिळाला. ज्युरी पारितोषिक इओला मिळाले. हा चित्रपट ले ओटो मॉन्टेग्रो आणि जेर्जिस कोलोमिओस्की तसेच शार्लोट वेंडरमिर्श आणि फेलिक्स व्हॅन ग्रोनिंगेन यांनी दिग्दर्शित केला होता. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पार्क चॅन वूक फॉर डिसिजन टू लिव्हला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ब्रोकरसाठी गाणे कांगहोला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार तारिक सालेह यांना बॉय फ्रॉम हेवनसाठी मिळाला. कॅमेरा जिओरचा पुरस्कार गिना गॅमेल आणि रिले केने फॉर वॉर पॉनीला मिळाला. ज्युरी विशेष पुरस्कार तोरी आणि लोकितला मिळाला. ज्युरी स्पेशल अवॉर्ड डॉक्युमेंटरी या अंतर्गत मारिओ पोलिसला गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांनो, या जून 2022 पुरस्कार घडामोडी होत्या. आता जाणून घेऊया बँकिंग व्यवसाय घडामोडी. ICICI बँकेने देशातील सर्व सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भारतातील पहिली सर्वांसाठी खुली व्यापक डिजिटल इकोसिस्टम लॉन्च केली. यामध्ये बँकांचे ग्राहक सुद्धा वापर करू शकतात. इन्स्टाबीज ऍप आहे ज्यामध्ये डिजिटल सोल्युशनचे फायदे वापरले जाऊ शकतात. इतर बँकांचे MSME ग्राहक ॲपमध्ये अतिथी म्हणून लॉग इन करून अनेक सेवांचा लाभ घेऊ शकतात. इन्स्टा ओडी प्लसद्वारे ₹25 लाखापर्यंत झटपट आणि पेपरलेस ओव्हरड्राफ्ट सुविधेची मंजुरी यामध्ये प्रदान केलेली आहे. नवीन डिजिटल इकोसिस्टमचे फायदे व्यवसायांसाठी एक सुपर ॲप इन्स्टा बीज ॲप आहे. याची नवीनतम आवृत्ती आता डाउनलोड होऊ शकते. हे ॲप गुगल प्ले, ॲपल ॲप स्टोअर आणि बँकेच्या कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहे. इकोसिस्टम व्हिडिओ KYC डिजिटल आणि त्वरित चालू खाते उघडण्याची सुविधा देते. ICICI बँकेचे मुख्यालय वडोदरा येथे असून बँकेचे MD आणि CEO संदीप बक्षी आहेत. बँकेचे अध्यक्ष गिरीशचंद्र चतुर्वेदी आहेत. तर बँकेची टॅगलाईन आहे हम है ना ख्याल आपके. पुढील घडामोड. बँक ऑफ बडोदाने बॉब वर्ल्ड गोल्ड लॉन्च केले. हे त्यांच्या बॉब वर्ल्ड मोबाईल बँकिंग प्लॅटफॉर्मवर ज्येष्ठ आणि वृद्धांसाठी एक नवीन वैशिष्ट्य ठरले. एक अद्वितीय डिजिटल बँकिंग हा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये आपल्या ज्येष्ठ ग्राहकांना एक साधा, सहज आणि सुरक्षित मोबाईल बँकिंग अनुभव प्रदान केला जातो. या प्लॅटफॉर्ममध्ये सुलभ नॅव्हिगेशन होते, मोठे फॉन्ट असतात, पुरेसे अंतर ठेवून स्पष्ट मेनू दिलेले आहेत. बॉब वर्ल्ड गोल्डची कल्पना लोकसंख्याशास्त्राच्या लेन्समधून प्रत्येक घटकाकडे पाहते. डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मवरून विशिष्ट आवश्यकता यामध्ये समजून घेतली जाते. साधा आणि सुलभ वापरकर्ता इंटरफेस, अगदी डॅशबोर्डवर प्रदान केलेला, नेव्हिगेट करण्यास सुलभ स्क्रीन आणि मदत करण्यास सहाय्य व्हॉइसवर आधारित असलेला समर्थित
किमान डिझाईनचा आणि इन्फोग्राफिक्सचा हा बॉब ऑफ वर्ल्ड आहे. कस्टमायझेशनमध्ये ज्येष्ठ नागरिकांची प्राधान्य समजून घेण्यासाठी सुद्धा यामध्ये सानुकलन आहे. प्राधान्य संशोधनमध्ये आधारित सेवा आहेत, विशेषत ज्येष्ठ नागरिकांसाठी यामध्ये सानुकूलन आहे. मजकूर, टूल टीप आणि नेव्हिगेशनला मदत होते. आयकॉन आणि फॉन्ट तसेच अनुकूलित रंगांसह नवीन सुधारित डॅशबोर्ड प्रदान केले जाते. बँक ऑफ बडोदाची स्थापना 20 जुलै 1908 मध्ये झाली. बँक ऑफ बडोदाचे मुख्यालय वडोदरा गुजरात येथे आहे. बँक ऑफ बडोदा व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चड्डा असून बँक ऑफ बडोदाची टॅगलाईन भारताची आंतरराष्ट्रीय बँक ही आहे. बँक ऑफ बडोदा एकत्रित बँका आहेत देना बँक आणि विजया बँक. या तीनही बँकांचे एकत्रीकरण 2019 मध्ये झाले होते. पुढील आर्थिक बातमी. HDFC बँकेने एका खासगी क्षेत्रातील कर्जदाराला 30 मिनिटांमध्ये एक्सप्रेस कार लोन सादर केले. विद्यमान आणि गैरग्राहक अशा दोन्हींसाठी एक एंड टू एंड डिजिटल नवीन कार कर्ज यामध्ये आहे. बँकेने संपूर्ण भारतातील ऑटोमोबाईल डीलर सोबत कर्ज देण्याचे अर्ज एकत्रित केले. हा त्यांच्या उद्योगाचा पहिला ऑटोमेटिव्ह कर्ज देण्याचा अनुभव आहे, त्यामुळे भारतात ऑटोमोबाईल वित्तपुरवठा करण्याच्या पद्धतीत बदल होण्याची अपेक्षा आहे. ही सुविधा बँकेच्या सर्व शाखांमध्ये डीलरशिपवर आणि शेवटी थर्ड पार्टी एग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर दिली जाते. कार खरेदीसाठी हा सर्वसमावेशक, जलद, अधिक सोयीस्कर आणि सर्वसमावेशक डिजिटल प्रवास असलेला ऑटोमोबाईल खरेदी प्रक्रिया सुलभ करणारा प्रकल्प आहे. संपूर्ण भारतात विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण भागात कार विक्रीला यामुळे चालना मिळेल. भारतभरातील वाहन विक्रेत्यांसह त्यांचे कर्ज देणारे अर्ज एकत्र केल्यास 20 ते 30% क्लायंट कर्ज सुविधेचा वापर करतील. यामध्ये 20 लाख रुपयापर्यंतच्या सुविधेची अपेक्षा आहे. सध्या ही सुविधा फक्त 4-चाकी वाहनांसाठी उपलब्ध आहे. दुचाकीच्या कर्जाचा समावेश करण्यासाठी हळूहळू ही सुविधा वाढवली जाईल. HDFC बँकेचे MD आणि CEO आहेत शशिधर जगदीशन. HDFC बँक लिमिटेडची स्थापना 1994 मध्ये मुंबई महाराष्ट्र येथे झाली. बँकेची टॅगलाईन आहे, आम्ही तुमचे जग समजून घेतो. पुढील आर्थिक घडामोड. भारतीय रिझर्व्ह बँकेने इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक आणि तिची मूळ कंपनी इक्विटॉस होल्डिंग्स लिमिटेडच्या विलिनीकरण योजनेला काही निर्बंधांच्या अधीन राहून होकार दिला. RBIचा नो ऑब्जेक्शन जोडलेल्या स्ट्रिंगसह हा होकार आहे. RBI स्मॉल फायनान्स बँक नियमांचे पालन करण्यासाठी हे विलिनीकरण केले जात आहे, ज्यासाठी प्रवर्तकाने SFBच्या स्टार्टअप स्मॉल फायनान्स बँकच्या 5 वर्षाच्या आत उपकंपनीमधील आपला हिस्सा 40% कमी करणे आवश्यक आहे. SFBचे इक्विटी शेअर्स SFBची निव्वळ संपत्ती ₹50 कोटी पोहोचल्याच्या तारखेपासून 3 वर्षाच्या आत SFBसाठी जून 2016 मध्ये निर्धारित केलेल्या RBIच्या आवश्यकतांनुसार आणखी खासगी क्षेत्रातील SFBला परवाना देण्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सूचीबद्ध केली आहे. SFBच्या बाबतीत सूचीची लागू तारीख 4 सप्टेंबर 2019 होती. 500 कोटीहून अधिक निव्वळ संपत्तीसह येथे बँकिंग क्रियाकलाप सुरू झाले. सूचीच्या आवश्यकतांचे पालन IPO आणि ESFP शेअर्सचे एक्सचेंजवर 2 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होण्याच्या व्यापाराद्वारे पूर्ण केले गेले. तिसऱ्या निकषामध्ये प्रवर्तकाकडे 40% पेक्षा जास्त उपकंपनी असतील तर ती गुंतवणुकीत आणली पाहिजे असे सांगितले गेले. दुसऱ्या निकषामध्ये प्रवर्तकाकडे 40% पेक्षा जास्त उपकंपनी असतील तर बँकिंग ऑपरेशन सुरू झाल्यापासून 5 वर्षाच्या आत कंपनीची मालकी 40% पर्यंत कमी केली पाहिजे असे सांगितले गेले. विलिनीकरणाच्या उद्देशाने ना हरकत पत्र देण्याच्या RBIच्या अटींमध्ये योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी EHLच्या उपकंपनी इक्विटॉस टेक्नॉलॉजीज यामधील हिस्सेदारीची विल्हेवाट लावणे समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त कार्यक्रम प्रभावी होण्यापूर्वी इक्विटॉस SFBला इक्विटॉस डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट आणि इक्विटॉस हेल्थकेअर फाउंडेशन यांच्या एका छत्राखाली आणण्यासाठी RBIची मान्यता घ्यावी लागेल. March 2022 शेवटी EHLची ESFBLच्या 74.59% मालकी होती. इक्विटॉस होल्डिंगचा स्टॉक BSEवर प्रतिशेअर ₹107.30 संपला होता. मागील बंदच्या तुलनेत 1.69% तो कमी झाला होता. इक्विटॉसचा SFBचा स्टॉक 0.93% वाढून ₹54.40 प्रतिशेअरवर पूर्ण झाला. विद्यार्थ्यांनो, आज अशा पद्धतीने आपण जून 2022 मधील संपूर्ण पुरस्कार घडामोडी आणि काही आर्थिक घडामोडी समजून घेतल्या. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. धन्यवाद.